ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್. साखरेच्या एमएसपीवर स्पष्टतेची मागणी. साखरेच्या न्यूनतम विक्री मूल्य एमएसपी मध्ये वाढ करण्याच्या घोषणेदरम्यान बाजारात आताही अस्पष्टता आहे. गेल्या 2 आठवड्यापासून बाजार एमएसपीची वाढ अपेक्षित करत आहे, पण आतापर्यंत यावर कोणतीही स्पष्टता झालेली नाही, ज्यामुळे बाजारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज फेडरेशनचे प्रबंध निदेशक संजय खताळ यांनी एमएसपीच्या पूर्वानुमानानुसार आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, भारत सरकारला साखर एमएसपीच्या वाढीवर आपले अधिकाधिक रूप स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. 1 ऑक्टोबर 2020 पासून वाढीमध्ये अधिक वृद्धीचा दावा केला जातो आहे, पण अस्पष्टतेमुळे साखर बाजारावर याचा परिणाम होत आहे. जर सरकार साखर उद्योगाला आपल्या पायावर उभे करण्याची इच्छा व्यक्त करत आहे, तर 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल वृद्धी करण्याची आवश्यकता आहे. अलीकडेच गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेमध्ये मंत्र्यांच्या एका समूहाने कारखान्यांचे न्यूनतम विक्री मूल्य 33 रुपये प्रति किलोग्रॅम वाढवण्याची शिफारस केली, जेणेकरून कारखान्यांनी लवकरात लवकर जवळपास 20,000 करोड रुपयांची प्रलंबित ऊस थकबाकी भागवावी. जीओएमने खाद्य मंत्रालयाला एनआयटी आयोगाकडून अनुशासित साखर एमएसपी वाढवण्याच्या प्रस्तावाबरोबरच कॅबिनेट नोट सोपवण्याचे निर्देश दिले. नीती आयोगाने साखर एमएसपी मध्ये 33 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी वाढ करण्याची शिफारस केली होती. नीती आयोगाच्या शिफारसीत म्हटले आहे की रुपये 31 प्रति किलोग्रॅमच्या सध्याच्या एमएसपीचे उसाचे उचित मूल्य आणि 275 रुपये प्रति क्विंटलच्या फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस FRP उत्पादन मूल्याला कव्हर केले नाही. राज्यांचे म्हणणे आहे की उत्पादन मूल्य अजूनही अधिक आहे.